तिमोथ्याला पहिले पत्र अध्याय 5. वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर. तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव. ज्या विधवा खरोखरीच गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर. पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे. तर जी खरोखरी विधवा आहे तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही. तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते. पण जी विधवा चैनीत राहते, जी जिवंत असता मरण पावलेली आहे, त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग. पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांच्यासाठी तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे. जी विधवा 60 वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल, जी चांगल्या कृत्यासाठी नावाजलेली असेल, म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यास स्वतःला वाहून घेतले असेल, अशा विधवांचा यादीत समावेश करावा. पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे, कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते आणि त्या दोषी ठरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला. आणखीन त्या घरोघरी फिरून आळशी बनतात. एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत त्या गोष्टी बोलतात. यासाठी की माझी अशी इच्छा आहे की तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे, मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्या देखील आहेत. जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये, यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील. जे उपदेश करण्याचे व शिकवण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे. कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको आणि मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे. 2 किंवा 3 साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस. जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर, यासाठी की इतरांनाही भय वाटावे. देव येशू ख्रिस्त व निवडलेला देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको. गाहीने कोणावर हात ठेवू नको आणि इतरांच्या पापात वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख. यापुढे पाणीच पित राहू नको तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे थोडासा द्राक्षरस घेत जा. कित्येक मनुष्यांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात आणि कित्येकांची मागून जातात. त्याचप्रमाणे चांगली कामेही स्पष्ट आहेत, ती सुद्धा कायमची लपवता येत नाहीत.